ऐका पाचुरे ह्या तालुक्याला गाव कंडारी एका बाजूला दगडू मारवाडी ना दे गावाला
गावाला दी आनंदी
ओ पोटी मुलगा तो नाही वंशाला
अरे वा
आणि नवस करे त्याका देवाला पाव देवा तू माझ्या नवसाला मुलगा भाऊ देतो दिवाला वाला
वाला जी आनजी
ओ मुलगा भाऊ दे दिवाला वाला
ये हो रामा राजा
वाला वाला
लावाला रामा राजा
ओ नवस करे त्या कदेवाला कस लिहले त्याच्या दैवाला
अरे राम राजा रे रामा अरे राम राजा ना जिर दाजी जी
ओ गर्भ राहिला त्या का बाई रा गर्भ राहिला त्या का बाईला
बाई
परसूत झाली
वाड्याला गावा रे रामा अरे राम राजा रे जिर दाजीजी
ऐका पाचुरे त्या तालुक्याला गाव कंडारी होत बाजूला दगडू मारवाडी नांदे गावाला
गावाला जी आनजी जी
ओ पोटी मुलगा तो नव्हता वंशाला
बराबर
नवस करे त्या का देवाला
शबास
ओ पाव देवा माझ्या नवसाला मुलगा होऊ देतो दिवाला वाला
गावाला जी
ओ गर्भ राहिला त्या का बाईला
अरे वा
नऊ महिना नऊ दिवसाला
शबास
बाई परसुत झाली वाड्याला मुलगा नाही झाला बाईला
बाईला जी आनजी
मुलगा नाही झाला त्या का बाईला
हा
मग काय झालं
काय झालं
काय भगवानची करणी सांगाला
हा सांगा
मुलगी झाली मुलगी
हा
ओ पुढे कसा प्रकार झाला व तू आई कमीरा बाई
अरे दादा दादा तू नाराय नाव आई कमीरा बाई
ओ मुलगी झाली त्या का बाईला व तू आई कमीरा बाई
अरे दादा दादा तू नाराय नाव आई कमीरा बाई
ओ पुढे कसा प्रकार झाला कस लिवले हो त्याच्या दैवाला
दैवाला
भटपरा म्हणाले वाड्याला ओ भटपरा म्हणाले वाड्याला दुसरं नाव त्या सोबे ना त्याला मुलगीला दुसरं नाव नाही सोबल्यानंतर दुसरं नाव काय ठेवलं
काय ठेवलं
नाव हावसाने सुनंदा ठेवाला
हो रामा राजा
नाव हावसाने सुनंदा ठेवण्याला
हो रामा राजा
दुसरं नाव सोबे ना तिला
हो रामा राजा
नाव सुनंदा सोबे बाईला
हो रामा राजा
नाव सुनंदा सोबे बाईला
हो रामा राजा
बरेच दिवसाने दिवस लोटला कस लिहले तुझ्या दैवाला
अरे राम राजा रे रामा अरे राम राजा रे जिर दाजीजी
ओ पुढे कसा प्रकार झाला
ओ रामा
कस लिहले तुझ्या दैवाला
ओ रामा राजा
बरं दिवसाने वाढू लागली
ओ रामा
राजा. ओ मुलगी जाते शाळात लिहून्याला कसं लिहूल तिच्या दैवाला
अरे रामा राजा रे
त्या शाळा लिहून आला
शवा
16 वर्षाची वही मुलगीला
मुलगीला जी आदरी.
ओ धुळ्याचे वरते आले फान्याला
अरे वा
मुलगी पसंत नवर देवाला
शबास
सांग हुंड्याचा रहिवास आम्हाला 35,000 तो हुंडा दिला
दिला जी आदरी.
सुरंदा बोले तुझ्या बापाला रे रामा सुरंदा बोले तुझ्या बापाला रे रामा भाव नाही माझ्या पाठीला रे रामा एवढी दौलत चाडतो कोणाला रे रामा चारतो कोणाला रे रामा दागिने नाही माझ्या अंगाला रे रामा दागिने घडून दे बाबा माला हो जिग हो कोणाला 10,000 रुपये घाले पिसवीला 1,000 रुपये घाले पिसवीला चाल सोनाराच्या गेली दुकानाला हो जिग हो मारण्याला मुलगी होत नव्हती
बरोबर
मुलगी झाली
हा
मुलगीचं नाव हौसाने काय ठेवलं सुरंदा
शबास
बऱ्याच दिवसांनी वाढू लागली
हा
मुलगी जाते त्या शाळात लिहून आला
अरे वा
16 वर्षाची वही मुलगीला
मुलगीला
धुळ्याचे वर ते आले फान्याला
फान्याला
त्या नवरदेवाला मुलगी पसंत झाली
झाली
हुंड्याचा रेवा सांगा त्यांनी काय सांगितलं
काय सांगितलं
35,000 हुंडा दिला
हा
सुलंदा बोले तिच्या बापाला
शबास
बाबा
बोला
लहानपणात आई गेली स्वर्गाला
बरोबर
माझ्या मावशीनं संभाळ केला
अरे वा
माझ्या मावशीच्या जाणं भेटीला
भेटीला
बाप मग मुलगीला काय म्हणतो
काय म्हणतो
बेटा
बोला
तू कधी जळगावला जाणार
हा
हा तुझ्या पर्णाला होणार
शबास
नाही सुलंदानं मान्य मग केला
ओ रामा राजा
नाही सुलंदानं मान्य केला
ओ रामा राजा
10,000 रुपये घाले पिसवीला
ओ रामा राजा
10,000 रुपये घाले पिसवीला
ओ रामा राजा
चालू सोनाराच्या गेली दुकानाला दागिने घडून घालले अंगाला सुनेस पावडर लावे तोंडाला
अरे राम राजा रे
पावडर लावे तोंडाला
ओ रामा राजा
सुलंदा राजा बोले तुझ्या बापाला
बापाला रामा राजा
माझी मावशी जळगावाला
गावाला रामा राजा
माझ्या मावशीच्या जाण भेटीला बाप त्या मोडा घाले मुलगीला
अरे राम राजा रे रामा अरे भरे रामा रे
बाराची गाडी आली रोडाला
हो रामा राजा
बाराची गाडी आली रोडाला
हो रामा राजा
बाई जाऊन बसली एसटी गाडीला
हो रामा राजा
बाई जाऊन बसली एसटी गाडीला
हो रामा राजा
पंजाबी शिख होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला
अरे रामा राजा रे
कसा तो प्रकार झाला
अरे वा
धुळ्याचे वर आले फाण्याला
शबास
मुलगी पण संतन वर देवाला 35,000 तो हुंडा दिला
दिला
सुलंदा बोले तिच्या बापाला
बापाला
लहानपणात आई गेली स्वर्गाला
अरे वा
माझ्या मावशीनं समाळ केला माझ्या मावशीच्या जाण भेटीला
भेटीला दी
आनदी बाप काय बोलला होता बेटी
काय बोलला
तू जळगावला गेली तुझ्या पर्णाला घात होणार
बरोबर
सुलंदानं मान्य केलं नाही
हा
बाबा
बोला
काहीतरी केलं किती रोकलं मी जाणार झाल्याशिवाय राहणार
बरोबर नाही
10,000 रुपये पिशूला घेतले आणि चालू सोनाराच्या दुकानाला गेली दागिने घडून घाले अंगाला व तू आई कमीरा बाई दागिने घालून घाले अंगाला व तू आई कमीरा बाई
अरे धजा धजा सुनाला ये नाव
आई
कमीरा बाई
बाप तो मोला घाले मुलगीला व तू आई कमीरा बाई
अरे धजा धजा सुनाला ये नाव आई कमीरा बाई
बाई जाऊन बसली एसटी गाडीला व तू आई कमीरा बाई
अरे धजा सुनाला ये नाव
नको जाऊ बेटा जळगावाला व तू आई कमीरा बाई
अरे धन्य धन्य तू नाराय नावा आई कमीरा बाई
नाही सुलंदान माने केला व तू अरे मना कोमरा कुकू चिकू
धन्य धन्य तू नाराय नावा आई कमीरा बाई
बाराची गाडी आली रोडाला व तू आई कमीरा बाई
अरे धन्य धन्य तू नाराय नावा
बाई जाऊन बसली एसटी गाडीला व तू आई कमीरा बाई पंजाबी शिक होता गाडीला व तू आई कमीरा बाई
आई कमीरा बाई
ओ पंजाबी शिक होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला 35 गोळ्याचा पट्टा कमराला
कमराला
बाई जाऊन बसली एसटी गाडीला पंजाबी शिख होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला बसीत गोळ्याचा पट्टा कमराला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला ओ भरेल पिस्तूल त्याच्या हाताला त्याने फाईले सुलंदाला
अरे राम राजा रे अरे भले लामारे
ओ पुढे कसा प्रकार झाला
हो रामा
राजा, कसं लिहिले तिच्या दैवाला
हो रामा राजा,
45 सीट होते गाडीला
गाडीला रामा राजा,
45 सीट होते गाडीला
गाडीला रामा राजा,
ओ गाडी गेली मध भागाला कस लिहिलं त्याच्या दैवाला हो, नाही मुलगीनं मान्य केला
अरे वा
हो बाप बोडा तो घाले मुलगीला
शबास,
नको जाऊ बेटा तू जळगावाला घात होणार ग तुझ्या पर्णाला वडिलांनी सांगितलं
काय सांगितलं
बाई जळगावला जाऊ नको मुलगीनं मान्य नाही केला मग काय केलं
काय केलं
हो बाराची गाडी आली होती रोडाला
शबास
बाई जाऊन बसली होती एसटी गाडीला
अरे वा
सरदारजी शिकत होता गाडीला त्यांनी फाईले ह्या सुलंदाला
सुलंदाला
तो काय म्हणाला
काय म्हणतो
असणार असावे मला
शबास
शिकपणा तो सोपणार मला
बरोबर
गाडी गेली होती मध भागाला बोलणं करे तो कंडक्टर साहेबाला
साहेबाला
भडव्या बेल दे रे एसटी गाडीला बेल दे रे एसटी गाडीला एका गोळीनं उडवे न तुला एका गोळीनं उडवे न तुला कंडक्टर भेला त्याच्या पर्णाला हो बेल दिली एसटी गाडीला शिक दादाच कमाल
बोला
होते गाडीला
हो रामा राजा
45 सीट होते गाडीला
हो रामा राजा
मग नाही पुढे विचार केला
गेला रे रामा राजा
जाऊन सुलंदाच्या धरले हाताला
हाताला रामा राजा
हो बाई अंग लोटे धरणीला धावा बाबांनो अशा टाइमाला
रामा राजा रे
बाबांनो अशा टाइमाला रे रामा कोणाची हिम्मत होईना धरण्याला रे रामा ठोकर मारली कवडाला रे
रामा
सुरंदा घेऊन चालला जंगलाला
रे रामा
हो कस लिहिले तिच्या दैवाला व जिग हो जिग बापाने मोडा घातला होता मुलगीनं मान्य नाही केला
शबास
इस्टेनावर चालून आली
हा
बाराची गाडी आल्यानंतर मुलगी जाऊन एसटी गाडीला बसली
हा
शीख बसलेला होता गाडीला
गाडीला
मिलिटरी मॅन म्हणावे त्याला
शबास
35 गोळ्याचा पट्टा होता त्याच्या कमराला
कमराला
भरेल पिस्तोल त्याच्या हाताला
हाताला
त्याने फायदे होते या सुलंदाला हराम चढा होता त्याच्या नेत्राला
नेत्राला
तो शीख काय म्हटला होता
काय
असणार असावे मला
बरोबर
शिकपणा तो सोपणार मला
शबास
धमकी दिली त्याने कंडक्टर साहेबाला भडव्या बेल दे रे एसटी गाडीला
गाडीला
एका गोळीनं उडीन म्हणे तुला
बरोबर
कंडक्टर त्याच्या भरणाला भेला
हा
त्याने बेल दिली
हा
कंडक्टर त्याच्या मरणाला भेल्यानंतर बेल दिली.
हा
शिख दादाने काय केलं?
काय केलं?
माग पुढे विचार नाही केला.
बरोबर.
जाऊन सुलंदाच्या हाताला धरलं. बाई म्हणाली, बाबांना धावा अशा टायमाला, बचवा माझ्या अब्रूला.
बरोबर.
एवढे 45 शीट असूनही कोणाची हिम्मत नाही झाली की का त्याच्या हातात बंदूक होती.
बरोबर.
गुलाब खाटकी गार खेळेवाला रे रामा, गुलाब खाटकी गार खेळेवाला रे रामा, चाला बकरीचा धंदा करण्याला रे रामा, हो गाडी उभा दिसली रोडाला रे रामा, गाव लोकाला हो जिग, हो जिग
अरे रामा 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 हो
काबर कार्य थांबली रोडाला मुलगी घेऊन गेला
हो रामा राजा,
एवढा कुर्द गुलाब फाटक्याला
हो रामा राजा,
हिजड्याची भोस बसली गाडीला, बांगड्या घालून बसा गाडीला
अरे रामा राजा रे.
शिकड्याचा तपास करण्याला
हो रामा राजा,
हाजराचा कसा कमराला
हो रामा राजा,
हाजराचा कसा कमराला
हो रामा राजा,
बोलणं करिय डायव्हर दादाला
हो रामा राजा,
समळ समळ माझ्या पैशाला
हो रामा राजा,
सगळं तर येणार पैसे मोजायला मेल तो पावीन म्हणे अल्ला
अरे रामा राजा रे रामा, अरे भले रामा रे.
मग काय झालं?
काय झालं?
बाई जाऊन बसली होती एसटी गाडीला.
अरे वा,
पंजाबी शिख होता गाडीला.
अरे वा,
पुढे कसा तो प्रकार झाला, गाडी गेली होती मद भागाला
भागाला दी आनंदी.
हो काय भान त्या शिक दादाला.
अरे वा,
धमकी दिली होती कंडक्टर साहेबाला.
बरोबर.
भडिया बेल दे रे एसटी गाडीला, एका गोळीनं उडवीन मी तुला
तुला जी आनंदी.
हो कंडक्टर भेला होता त्याच्या मरणाला.
अरे वा,
बेल दिली होती त्यांनी एसटी गाडीला.
शाबास.
शिख दादाची कमाल बोलाला, 45 शीट होते गाडीला
गाडीला दी
माग पुढे नाही विचार केला.
अरे वा,
जाऊन सुलंदाच्या धरले हाताला.
शाबास.
बाई अंग त्या लोटे धरणीला, धावा बाबांनो अशा टायमाला
टायमाला दी
बाई अंग लोटे धरणीला.
अरे
धावा बाबांनो अशा टायमाला
टायमाला
शिख दादानी काय केलं?
काय केलं?
माग पुढे विचार नाही केला होता.
हा
ठोकर मारली होती ह्या कवडाला. सुलंदा घेऊन तो चालला होता जंगलाला
जंगलाला.
हो गुलाब फाटकी तो गार खेडेवाला.
अरे वा,
चालला होता बकरीचा धंदा करण्याला.
शाबास.
पाय पाय चालला होता जळगावाला, गाडी उभा त्या दिसली रोडाला
जंगलाला.
बोलणं करे तो गाव लोकाला.
अरे वा,
काबर गाडी त्या थांबली रोडाला.
शाबास.
ते लोक काय म्हणत होते?
काय म्हणत होते?
दादा
बोला.
शिक होता एसटी गाडीला.
हा
एसटी मधन मुलगी तो घेऊन गेला
गेला जी आनंदी.
गुलाब फाटकी काय म्हटला होता?
काय
हिजड्याची फोस्त्या बसली गाडीला,
अरे वा
बांगड्या घालून तुम्ही बसा गाडीला,
शाबास।
जातो शिकड्याचा तपास करण्याला, धनगर लागला होता मेंढ्या चारण्याला। ड्रायव्हर दादाला काय म्हटलं होतं? दादा हे पैसे पैसे समळ,
हा
जगल्यावर पैसे मोजायला येणार नाही, आलो तर मग अल्लाला पावणार। मेलो तो पावीन म्हणे अल्लाला, मेलो तो पावेन म्हणे अल्लाला, ओ बोलणं करिया धनगर दादाला, शंभर रुपये देतो मी तुला, तुझा डरवेस दे दादा मला रामा रे। गुलाब खाट्याला
हो रामा राजा,
बोल कर शिक दादाला
हो रामा राजा,
तुझा डरवे दे दादा मला
हो रामा राजा।
गुलाब खाटक्याचे कमल बोलाला, धनगरी डरेस घाले अंगाला,
हो रामा राजा रे।
डरवेस घाले अंगाला, त्याची लुंगटी खोश कमराला, चंद्र भान कोरड त्याच्या हाताला, मेंढीच बच्च त्याच्या बगलाला, शिकाच्या मागे मागे चालू लागला, बोल कर शिक दादाला, हो बाई लागले अंकास करण्याला, धावा बाबानो अशा कमाल बोलाला,
अरे वा
हो गाडी उभा दिसली होती रोडाला,
बरोबर
बोल कर तो गाव लोकाला, काबर गाडी होती थांबली रोडाला,
रोडाला दी आनंदी दी।
हो लोक बोले त्या गुलाब खाटक्याला, शिकी अष्टीत न मुलगी घेऊन गेला,
बरोबर
एवढा कुर्द तो गुलाब खाटक्याला, त्याला काय बोलला होता?
काय
हिजड्याची फोज बसली होती गाडीला,
गाडीला
बांगड्या घालून तुम्ही बसा गाडीला,
शाबास।
जातो शिकड्याचा तपास करण्याला, येतानी तो ड्रायव्हर दादाला काय म्हटला?
काय
समळ समळ माझ्या पैशाला, जगल तर येणार पैसे मोजायला, मेलो तो पावीन म्हणे अल्लाला, धनगर लागला तो मेंढ्या चारण्याला। धनगरी डरेस घाले अंगाला, शिकाच्या मागे मागे चालू लागेला,
हो रामा राजा,
बोल कर शिक दादाला,
दादाला रामा राजा,
हो माझ्या मेंढ्या चुकल्या जंगलाला,
हो रामा राजा,
हो माझ्या मेंढ्या सांग दादा मला,
हो रामा राजा,
हो एवढा कुर्द शिक दादाला,
हो रामा राजा।
उगा मुगा जाईर मेंढ्या फान्याला, एका गोळी न उडवी न तुला,
अरे राम राजा रे राम, अरे भजे राम रे दादाजी।
हो बोल कर शिक दादाला रे राम, ओ पाया चुकल्या जंगलाला रे रामा। एवढा कुर्द शिकला झाला रे रामा। उगा मुगा जाईर मेंढ्या फान्याला रे रामा। एक गोळी न उडवीन तुला वाजग हो गुलाब फाट्याला
राजा।
काय मारतो गरीब धनगराला
राजा।
यष्टीतन मुलगी घेऊन आला
राजा।
यष्टीतले लोक आले मारण्याला
राजा।
शिगमाग फिरून भाऊ लागला गुलाब फाट्याने डाव साधला
अरे राम राजा रे
खट्याने डाव साधला
हो रामा
राजा। वार पिस्तूलच्या केला हाताला
हो रामा
राजा। दुसरा वार डाव्या पायाला
हो रामा
राजा। ओ एवढा शिकड्या खाली पाडला शिक तो लागला पाया पडण्याला
अरे राम राजा रे
कमाल बोलाला
अरे वा
धनगरी डेरेस तो घाले अंगाला
शबास।
त्याची लुंगटी खोशे कमरला त्याची लुंगटी तो खोशे कमराला
कमराला
हो चंद्र भरकुरड त्याच्या हाताला
अरे वा
मेंढीचं पच्च त्याच्या बगलाला
बरोबर।
शिकाच्या मागे मागे चालू लागेला बोलला करे माझ्या शिक दादाला
दादाला
दादा
बोला
माझ्या मेंढ्या चुकल्या जंगलाला
अरे वा
तो हरामीशी काय म्हणतो
काय म्हणतो
उगा मुगा जाय रे मेंढ्या फान्याला एका गोळी न उडवीन मी तुला गुलाब फाटकी काय म्हणतो
काय म्हणतो
दादा
बोला
मी तर धनगर आहे मला काय मारतो
हा
येष्टीतन मुलगी घेऊन आला
हा
येष्टीतले लोक आले मारण्याला
बरोबर।
शिक माग फिरून फाऊ लागला
लागला
शिक माग फिरून फाऊ लागला गुलाब खाट्यान डाव साधला
हो रामा राजा।
वार पिस्तूलच्या केला हाताला
हो रामा राजा।
दुसरा वार डाव्या पायाला
हो रामा राजा।
हो एवढा शिकड्या खाली पाडला
पाडला रामा राजा।
शिक लागला पाया पडण्याला
हो रामा राजा।
ओ पाणी पाज दादा रे मला एवढा कुर्द गुलाब फाट्याला पाणी नाही पाजत पापे माणसाला पापे माणसाला पाने मे पासतो पुण्यवाल्याला बोल कर सुलंदा बहिणीला हो लगवी कर ग ह्याच्या तोंडाला सुलंदा बोल गुलाब
भावाला नावारे
सुलंदा बोल तिच्या भावाला पाठीचा भाव मानते मी तुला सरम वाटी भावार्य मला सरम वाटते भावार्य मला त्यानं सरमीचा शब्द ऐकला
ऐकला रामा राजा
वाढत्याच्या केला शिर धडाला शिरत्याचा केले 14 फुटाला खांड करण्याचा शोक मरदाला कमाल बोलाला शिकाच्या मागे मागे चालू लागेला बोल करे माझ्या शिक दादाला मेंढ्या माझ्या चुकल्या जंगलाला उगम उग जाई रे मेंढ्या फान्याला एका गोळीनं उडवीन मी तुला
शबास
एवढा कुडतो तो गुलाब फाटक्याला काय मारतो गरीब ह्या धनगराला हो एसटीतन मुलगी तू घेऊन आला एसटीतले लोक आले मारण्याला शिक माग फिरून फाऊ लागला गुलाब फाटक्याने डाव साधला पहिला वार केला पिस्तूलच्या हाताला
अरे वा
दुसरा वार डाव्या पायाला
शबास
एवढा शिकड्या तो खाली पाडायला शिक लागला तो पाया पडण्याला दादा
बोला
शेवटचं पाणी पा दादा मला एवढा कुडद तो गुलाब खाटक्याला पाणी नाही पाजत पापे माणसाला पाणी मी पाजतो पुण्यवाल्याला एवढा कुडद गुलाब खाटक्याला सुलंदा भैनीला लगवी कर ह्याच्या तोंडाला सुलंदा बोले तिच्या भावाला वाढते भावार्य मला
रामा
राजा सरमीचा शब्द ऐकला
ऐकला रामा राजा
वाढत्याच्या केला शिर धडाला खांड करण्याचा शोक मरदाला खांड करून भरला घोंगडीला गाडी जळगावच्या गेली कोर्टाला शिकड्याची गणित करण्याला रे रामा लागले शिकड्याची गणित करण्याला रे रामा दोन मन धड भरले काट्याला रे रामा सवा किलो भेदू भरला वजनाला वजग हो
मारला
अशी जेव्हा गुलाब खाटक्याला सुलंदा हजर झाले कोर्टाला फर्स्ट टाइम मारडच्या मुलगीला सकाळ टाइम तुमच्या माया बहिणीला निर्दोष सोडे गुलाब फाटक्याला मागरे इनाम देतो तुला
राजा रे
फौजदार साहेबाला
राजा
मागरे इनाम देतो तुला
राजा
पाप्याचा इनाम नको मला
राजा
येऊन गेली तुझ्या वाड्याला
राजा
उपडे कसा प्रकार झाला सुलंदा घेऊन गेली वाड्याला बोल कर तुझ्या बापाला हो घेऊन गेले तुझ्या वाड्याला हो बोल कर तुझ्या बापाला याने बचविले माझ्या आबरूला काहीतरी नाम द्यावे त्याला हो चार बिघे वावर दिलं त्याला सुलंदाचं लग्न आलं वाड्याला पत्रिका देते गुलाब भावाला धोतर जोडतो गुलाब भावाला सुलंदा नांदी धुळे जिल्ह्याला सुलंदा नांदी धुळे जिल्ह्याला आकाजी दिवाळी बारा महिन्याला जातो सुलंदाचं मूल घेण्याला जातो सुलंदाचं मूल घेण्याला पवाडा म्हणणार सांगतो तुम्हाला अशोक जाधव म्हणतो पवाड्याला देवराम जाधव त्यांच्या जोडीला भाऊराव जाधव त्याच्या जोडीला बाबूराव जाधव त्याच्या जोडीला बबन जाधव त्यांच्या जोडीला राहणं त्यांचा अजंगावाला हो ऐका नाशिक दादा जिल्ह्याला सांगतो मालेगाव तालुक्याला देवराम भाऊ राहतो गावाला चार मुलं त्याच्या वंशाला
राम राजा रे राम
भले